विविध भारती पुणे प्रशांत जाधव सादर करत आहे पुणे वृत्तांत. पुण्यातल्या एका खासगी कंपनीत काम करणाऱ्या मुलीनं अतिरिक्त कामाच्या दबावावर कंटाळून आत्महत्या केली होती. या घटनेची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं स्वतःहून दखल घेतली आहे. या प्रकरणी श्रम आणि रोजगार मंत्रालयानं तपास करून 4 आठवडे अहवाल द्यावा अशी सूचना आयोगानं केली आहे. पीडित मुलगी केरळची रहिवासी असून ती कंपनी चार्टर्ड अकाउंटंट म्हणून कार्यरत होती. या घटनेवर मानवाधिकार आयोगानं चिंता व्यक्त करत खासगी कंपन्यांमध्ये जागतिक मानवी हक्क अधिकारांचं योग्य पद्धतीने पालन नाही याचा आढावा घेण्याच्या सूचना देखील श्रम आणि रोजगार मंत्रालयाला दिल्या आहेत. साडेतीनशे वर्षांनंतरदेखील सर्वांना ऊर्जा देणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या गड किल्ल्यांशी आपलं भावनिकता जोडलं गेलं आहे. ही ऊर्जा युनेस्कोला देखील आहे असं प्रतिपादन पुण्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर सुहास भुसे यांनी आज केलं. शिवनेरी लोहगड आणि राजगड किल्ल्यांना जागतिक वारसास्थळांच्या यादीत नामांकनासाठी प्रस्तावित करण्यात आलं आहे. त्या अनुषंगानं जनजागृतीसाठी रन फॉर फोर मॅरेथॉन स्पर्धेचं आज सकाळी आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेचा प्रारंभ आमदार शिरोळे आणि जिल्हाधिकारी डॉक्टर दिवसे यांच्या करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. युनेस्को समिती 27-30 सप्टेंबर या कालावधीत शिवनेरी लोहगड आणि राजगड किल्ल्यांना भेटी देणार आहेत. या पार्श्वभूमीवर सर्व तयारी आली आहे असंही त्यांनी यावेळी सांगितलं. यावेळी शिवकालीन दुर्मिळ शस्त्रांचं प्रदर्शन देखील आयोजित करण्यात आलं होतं. रयत संस्थेच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाला पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 127व्या जयंतीनिमित्त आजपासून कर्मवीर सहजाचं आयोजन करण्यात आलं आहे. आज सकाळी महाविद्यालयात कर्मवीर रथ मिरवणूक काढण्यात आली. पुण्यात सर्व जुन्या विहिरी चिन्हांकन करून तिथं फलक लावण्याची व्यवस्था करणं आवश्यक आहे. जागरूक पुणेकर समितीने याबाबत पुणे महापालिका आयुक्तांना पत्र दिलं आहे. या फलकामुळे भविष्यात अपघात टाळता येतील असं या पत्रात म्हटलं आहे. सिटी पोस्टच्या आवारात शुक्रवारी मालिकेच्या जेटिंग ट्रकच्या वजनानं अचानक जुन्या विहिरीवरील ब्लॉक सोडून ट्रक विहिरी गेल्याची घटना लिहिली होती. त्यानंतर जागरूक पुणेकर समितीने मागणी केली आहे. आपली लोकशाही ही जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे. या लोकशाहीचं संगोपन करणं प्रत्येक भारतीयाचं कर्तव्य आहे. त्या आधारे आपण जगाचं नेतृत्व करू शकतो असा विश्वास डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष खासदार शाहू छत्रपती महाराज यांनी व्यक्त केला. लोकसभेचे सदस्य म्हणून निवडून आल्याबद्दल शाहू छत्रपती महाराजांचा डीईएसच्या वतीने नुकताच सन्मान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. अखिल भारतीय कृषी गोसेवा संघाचे पश्चिम महाराष्ट्र विभागाचे अध्यक्ष मिलिंद एकबोटे आणि सहकाऱ्यांचं गेले 3 दिवस आळंदीमध्ये सुरू असलेलं देशी गोवंश बचावच्या आंदोलन मागे घेतलं आहे. मंत्रिमंडळ बैठकीत हा मुद्दा चर्चेला घेऊन तात्काळ मार्ग लावण्याचं आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेतलं आलं. देशी गोवंशासाठी प्रतिदिन प्रति गोवंश 100 रुपये अनुदान मिळावं, राज्यातील गायरांना जमीन गोपालन लागवडीसाठी उपलब्ध करून द्यावी, रस्त्यावरील मोक करणाऱ्या गोवंशाच्या संरक्षणासाठी ठोस उपाय करण्यात यावी आणि आळंदीसारखी तीर्थक्षेत्र अवैध नद्यामुक्त असावीत. 4 मार्ग मागण्यासाठी मिलिंद एकबोटे आणि त्यांचे सहकारी बेमोल पोषणाला बसले होते. जपानी कला संस्कृती आणि कारागिरी यांचं त्रिवेणी संगम लँडस्केप अँड व्हिजन्स अ जपानी कल्चर मोझॅक हे प्रदर्शन पुण्यात यशवंतराव चव्हाण कलादालनानं भरवण्यात येणार आहे. गेट गोच्या वतीनं येत्या 27-29 सप्टेंबर कालावधीत सकाळी 11 ते संध्याकाळी 8 या वेळेत प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य असल्याची माहिती संयोजक अमित कुलकर्णी यांनी दिली आहे. आधुनिक संत्रप्रिया केंद्र उभारणी योजनेअंतर्गत प्रस्ताव सादर करण्यास 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. योजनेच्या अधिक माहितीसाठी महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या मुख्यालयाच्या कलकल विभागाशी संपर्क करण्याचं आवाहन पुणे मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम यांनी केलं आहे. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आज महाराष्ट्रासह विविध राज्यांतून 90-100 ट्रक फळभाज्यांची आवक झाली. पितृपंधरवडा असल्यानं भाज्यांना चांगली मागणी आहे. त्यामुळे टोमॅटो फ्लॉवर शेवगा मटार सिमला मिरची आणि गाजर यांच्या भावात वाढ झाली. पालेभाज्यांच्या भावात मात्र मोठी घट झाली. सर्वच फळांचा भाव स्थिर झाले असून फुल बाजारात मंदीचं वातावरण आहे. हवामान पुणे आणि परिसरात कमाल तापमान 21.3°C होतं. उद्या हवामान सामान्यतः ढगाळ राहील आणि कमाल तापमान 30°C आसपास पडण्याचा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.